आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभेत प्राप्तीकर विधेयक सादर. लोकसभेचं कामकाज 10 मार्चपर्यंत स्थगित. जलयुक्त शिवार अभियानातून महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. मृद आणि जलसंधारण विभागात रुजू झालेल्या 601 अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचं वितरण. विकसित राष्ट्र बनण्यासाठी कोळसा उत्पादन वाढवणं गरजेचं असल्याचं केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांचं प्रतिपादन. आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 18,882 पदभरती करणार महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे. आता सविस्तर बातम्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत प्राप्तीकर विधेयक 2025 सादर केलं. स्थायी समितीकडे हे विधेयक पाठवायचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. प्राप्तीकराशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक मांडलं आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवं प्राप्तीकर विधेयक आणण्याची घोषणा केली होती. दरम्यान लोकसभेचं पहिल्या टप्प्याचं कामकाज पूर्ण झाल्यामुळे येत्या 10 मार्चपर्यंत सदनाचं कामकाज स्थगित करण्यात आलं. वक्फ विधेयक 2024 बाबतच्या संयुक्त समितीचा अहवाल आज संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. विरोधी सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं आणि राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. फ्रान्सच्या यशस्वी भेटीनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज पहाटे वॉशिंग्टन इथं पोहोचले. अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गबार्ड यांनी आज वॉशिंग्टन डीसी इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी द्विपक्षीय गुप्तचर सहकार्य, विशेषतः दहशतवाद विरोधी कारवाया, सायबर सुरक्षा, उद्योन्मुख धोके आणि धोरणात्मक गुप्तचर माहितीचं आदानप्रदान या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. भारत आणि अमेरिकेचे नागरिक परस्पर हितासाठी आणि पृथ्वीच्या चांगल्या भविष्यासाठी एकत्र येऊन काम करतील असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात लोकसहभागातून झालेली कामे ही जलक्रांतीच्या दिशेने पडलेलं पाऊल आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मृदा आणि जलसंधारण विभाग अंतर्गत आयोजित जलसंधारण अधिकारी गट ब नियुक्तीपत्राचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रातिनिधिक स्वरूपात 6 उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. जलसंधारण क्षेत्रात होत असलेल्या कामांबाबत फडणवीस यांनी माहिती दिली.
जलसंधारणाचं जे काम आहे हे आपल्याला दर 3 वर्षांनी 4 वर्षांनी पुन्हा ते रिज्युबिनेट करावं लागतं. कारण आपली जी माती आहे, आपलं जे सॉइल आहे, मृदा आहे, ती वाहत असते, ती परत येत असते, ती पुन्हा त्या ठिकाणी सिल्टेशन होत असतं. आणि म्हणून हे जे स्ट्रक्चर्स असतात, आता या सगळ्या स्ट्रक्चर्सचं मॅपिंग हे आपण इमारसॅटच्या माध्यमातून करतो. याला आपण आपल्या गतिशक्ती प्लॅटफॉर्मवर देखील आणतो. त्यामुळे अगदी सायंटिफिक पद्धतीनं आणि कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार त्याच्यात होणार नाही अशा पद्धतीनं हे काम आपण येत्या काळामध्ये करणार आहोत.
जलसंधारण विभागामध्ये निवड झालेल्या या 601 अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, जलसंधारण विभाग हा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारा विभाग आहे. या विभागाच्या परिवारामध्ये नवनियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे ध्येय बाळगावे. शासनाच्या माध्यमातून सामान्यांची सेवा करण्याची आपणास संधी मिळाली आहे. या संधीचे सोनं करून जनसामान्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवावं असं ते म्हणाले. राज्यात 75,000 नोकर भरती करण्यास सुरुवात केली होती. प्रत्यक्षात सुमारे 1,50,000 नोकर भरती होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यंदाच्या परीक्षा पे चर्चा या मालिकेतील आजच्या 3 भागात टेक्निकल गुरुजी म्हणून प्रसिद्ध असलेले गौरव चौधरी आणि एडलवाईज म्युच्युअल फंडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी टेक्निकल गुरुजी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर एक साधन म्हणून करायचा सल्ला देत त्यापलीकडे जाऊन आयुष्य आनंदानं जगण्याच्या कलेवर भर दिला. समाज माध्यमावरील पोस्ट रील्सबद्दल अधिक विचार न करण्याचा सल्ला देत फिअर ऑफ मिसिंग आउट फोमो बद्दल देखील त्यांनी चर्चा केली.
आपको पता है हमारे दिमाग में केमिकल्स हिट होते हैं, असली के केमिकल्स, हम उसको बोलते हैं डोपामिन। अच्छी सी आपको कुछ दिखी रील और तुरंत आपके दिमाग में इंस्टेंटली स्पाइक जाता है। अगर आपको कुछ ऐसा दिखा जहाँ पे आपका कोई दोस्त दिखा रहा है जो कहीं घूमने गया हुआ है और आपने वो देखा, तो कहीं ना कहीं दिमाग में इंस्टेंटली एक स्ट्रेस हार्मोन भी क्लिक हो जाता है बहुत बार कि यार मैं कब घूमने जाऊंगा या मेरा ट्रिप कब होने वाला है, एक फोमो हो जाता है बहुत बार। आप अगर मुझे भी देख रहे हैं ऑनलाइन तो वो फोटो एक खास तरीके से क्लिक करके पोस्ट हुई है इंस्टाग्राम के लिए। मैं हमेशा वैसे नहीं रहता हूँ, मैं ऐसे ही आपसे बात कर रहा हूँ।
जागतिक रेडिओ दिवस आज साजरा केला जात आहे। रेडिओच्या महत्वाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि रेडिओद्वारे माहिती मिळवण्याकरता प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो। रेडिओ आणि हवामान बदल ही यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाची संकल्पना आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओ दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। रेडिओ हे सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करणारं एक शक्तिशाली माध्यम असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। आपल्या देशात 74% वीज निर्मिती ही औष्णिक आणि कोळसा आधारित विद्युत प्रकल्पाद्वारे तयार होत असून आपला देश हा कोळसा उत्पादनात तसंच वापरात चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे। आपल्याला विकसित राष्ट्र बनण्यासाठी कोळसा उत्पादन वाढवणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज नागपूर येथे केलं। भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय कोळसा मजदूर संघटनेचे 2 दिवसीय अधिवेशन नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ हेडगेवार स्मृती सभागृहात आज संपन्न झाले। त्यावेळी समारोपीय कार्यक्रमाला ते उपस्थित असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते। क्रिटिकल मिनरल अर्थात महत्वपूर्ण खनिज बद्दल होत असलेल्या प्रयत्नांबद्दल देखील त्यांनी माहिती दिली।
भारत को आज क्रिटिकल मिनरल्स का बहुत जरूरत है। क्रिटिकल मिनरल्स के लिए लिथियम जैसे कापर के जैसे जो डिमांड है आज देश में उसका लगभग 100% लिथियम इंपोर्ट करते हैं, 1% प्रोडक्शन भारत में नहीं। अभी लिथियम का प्रोडक्शन बढ़ाने के लिए भी प्रयास कर रहे हैं।
दरम्यान CABIL काबिल या सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाच्या माध्यमातून अर्जेंटिना सारख्या देशातून आपण क्रिटिकल मिनरल्सचे ब्लॉक मिळवत आहोत असं देखील रेड्डी यांनी सांगितलं। बालकांच्या हक्कांचं संरक्षण आणि सुरक्षित भविष्यासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाकडून सोमवारपासून बालरक्षा अभियान राबवण्यात येणार आहे। बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी काल ही घोषणा केली। हा उपक्रम फेब्रुवारी आणि मार्च 2025 या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे। त्याचबरोबर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर, अकोला, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये बालरक्षा अभियान कार्यशाळांचं आयोजन केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला भेट दिली। JNU विद्यापीठातल्या छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनासाठी या आर्थिक वर्षात 2 कोटी रुपये देण्यात येतील तर पुढच्या आर्थिक वर्षात 7 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे। आज वाशिम जिल्ह्यात 36° सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। नागपुरात आज 35.1° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं तर यवतमाळ जिल्ह्यात सर्वात कमी 15° सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे। भंडारा जिल्ह्यातील नदी खोऱ्यात उन्हाळी धान रोवणीला प्रारंभ झाला असून संपूर्ण फेब्रुवारी महिना महिला मजुरांना काम मिळालं आहे। पाणी टंचाईचा हिशेब करता शेतकऱ्यांना शक्य तितक्या शेतात धान लागवडीचा निर्णय घेतला आहे। जिल्ह्यातील अनेक भागात उन्हाळी धानाचा हंगाम जोरात आला आहे, यामुळे रोवणीकरिता महिला मजुरांची तीव्र टंचाई या भागात जाणवत आहे। किमान 20 दिवस हा हंगाम राहणार असून शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंब शेतात राबत आहे। स्वतंत्र सिंचन व्यवस्थेतून शेतकरी किमान 2 एकरापर्यंत उन्हाळी धान लावण्याचं नियोजन करतो। महावितरणच्या नागपूर परिमंडळातर्फे मृत किंवा वैद्यकीय कारणास्तव मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी अनुकंपा तत्वावर नियुक्ती किंवा अंतिम देयकाबाबत समुपदेशन सल्ला शिबिराचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात वारसांना त्यांचे दिवंगत कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या विविध लाभांची त्यांच्या नोकरीकरिता असलेल्या निश्चित ज्येष्ठता क्रमांकाबाबत माहिती देण्यात आली। शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभेत प्राप्तीकर विधेयक सादर. लोकसभेचं कामकाज 10 मार्च पर्यंत स्थगित. विकसित राष्ट्र बनण्यासाठी कोळसा उत्पादन वाढवणं गरजेचं असल्याचं केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.